Hello there, my name is Purnima. Let me tell you one thing. Sometimes you took up another person's style. You think you will be like her or him. But I think you can create your own style. Make your style show up with your style. Rich poor is not your introduction. I think first introduction is your self-style. So first you fall in love with yourself. Suddenly, you likes your self-style. And one thing is more important. Don't be shy when you interact with your style, cause you are created your lifestyle. Thank you.
Hello friends. तुम्हाला वाटतं देव आहे? तुम्ही कधी देव पाहिला आहे? कधी आवाज ऐकलाय? आय थिंक नसेल ऐकला. मी पण नाही ऐकला. तुम्ही देवावर विश्वास ठेवता? आय थिंक काही जण ठेवत असतील, काही जण नसतील ठेवत. बट देव म्हणजे हा म्हणजे देव हेच मृत्यू आहे, द गॉड ऑफ डेथ. नो वन नोज की मरण आल्यावर काय असतं. काही वेळेस आपण स्वप्नात मरतो. मी सांगते, मला तसे खूप स्वप्न पडलेले आहेत, जसं की मी समुद्रात आहे, मला पोहता येत नाही आहे, आणि मी तशीच हळूहळू खाली चालली आहे, आणि हळूहळू डोळे बंद होत आहेत. बट माझे डोळे स्वप्नात जसे बंद झाले, तसे रिअल लाईफमध्ये ते उघडले गेले. त्याचं कारण असं आहे सायंटिफिकली की आपल्या ब्रेनलाही माहिती नाही की मरणानंतर काय असतं. सो म्हणून आपल्याला जाग येते, कारण कुणालाच माहिती नाही मरणानंतर काय असतं. सगळे म्हणतात की ज्यांच्या इच्छा आलेत ते तसे आत्मामधून फिरत राहतात. आता ह्या गोष्टी खऱ्या खोट्या आय डोंट नो, बट मला आहे विश्वास राहत असतील. बट आता कोरोना सुरू झाल्यामुळे एक मात्र खरं लक्षात आलं आहे की देव हा मुळीत अस्तित्वात नाहीच आहे. आपल्यालाच स्वतःचा देव बनवावा लागेल, आपणच स्वतःहून एक देव बनवावा लागेल. एकमेकांची काळजी करणं, एकमेकांना सहाय्य करणं, हेच तुम्हाला देव बघायचं असेल तर एकमेकांची काळजी करा. नाहीतर